सारथी सुमंतानं अशा तऱ्हेनं श्री रामांचा निरोप दशरथांना सांगितला तेव्हा महाराजांची अवस्था अत्यंत करुणास्पद झाली. त्यांचे डोळे निथळू लागले, श्वास जलद चालू लागले, शोकातिशयानं कंठ दाटून आला. स्वतःवरच अत्यंत चिडल्यासारखे हातवारे करीत ते बोलू लागले. प्रसादामधील सर्व मंडळी तिन्ही महाराण्यांसह भोवती गोळा झाली. धडपडून उठल्यासारखे करीत महाराज दशरथ पुन्हा तोल जाऊन खाली कोसळले. एकदम अवसान आल्यासारखं भ्रमातच बोलू लागले.
देऊ न शकतो क्षीण देह हा प्राणासी आधार दाटला छुईकडे आठवी मजसी श्रावण शब्द वेधती मृगया भीष्म पारधीत मी वथिला ब्राह्मण त्या विप्राचा अंधपित्याचे उमगे दुःख अपार दाटला चोहीकडे अंधार त्या अंधाची कंपित वाणी आज गर्जते माझ्या कानी यमदूतांचे शंख होनी त्याच्या सम मी पुत्र वियोगे त्रिषार्थ सा मरणा त्रिषार्थ सा मरणा मरणार दाटला चोहीकडे अंधार श्रीरामाच्या स्पर्शा वाचून अतृप्तच हे जळके जीवन नाही दर्शन नच संभाषण मीच धाडिला वनात माझा त्राता राजकुमार राजकुमार दाटला चोहीकडे अंधार मरण समयी मज राम दिसेना जन्म कशाचा आत्मवंचना अजून न तोडी जीव बंधना धजेल संचित केवी उखळू मज मोक्षाचे द्वार मोक्षाचे द्वार द्वार दाटला चोहीकडे अंधार कुंडल मंडित नयन मनोहर श्रीरामाचा वदन सुधाकर फुलेल काया गाढ तमावर जाता जाता या पाप्यावर फेकित रश्मि तुषार 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 दाटला चुहीकडे अंधार अघटित आता घडेल कुठले स्वर्ग सौख्य मी दूर लोटिले ऐक कैकयी दुष्टे कुटिले दुष्टे कुटिले भाग्यासह तू सौभाग्यासही क्षणात अंतरणा अंतरणार दाटला चुहीकडे अंधार पाहतील जे राम जानकी देवच होतील मानव लोकी स्वर्ग सौख्य ते काय आणखी अदृष्टा तुझ ठावे केव्हा रामागम होणार रामागम होणार दाटला चुहीकडे क्षमा करी तू मज कौसल्ये क्षमा सुमित्रे पुत्रवत्सले पुत्रवत्सले क्षमा देवते सती उर्मिले सती उर्मिले क्षमा प्रजाजन करा चाललो सुख दुःखांच्या पार 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 दाटला चुहीकडे क्षमा पित्याला करी श्रीरामा क्षमा पित्याला करी श्रीरामा पतित पावना मेघ श्यामा राम लक्ष्मणा सीतारामा राम 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 गंगोदक सा अंति ओठी तुमचा जय जयकार तुमचा जय जयकार राम राम राम।